नमस्कार. आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरील सुरेश कामत तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. भाजपाचे वडील फुडारी मोहन चरण मांझी ओडिशाचे नवे मुखेलमंत्री म्हणून आज सांजवेळा सोपूत घेतले. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हणून एन चंद्रबाबू नायडू आज सकाळी 11:27 सोपूत घेतले. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांची फुडले लष्करी मुखेली चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नेमणूक झाल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसां खातीर हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तराखंड आणि दिल्ली खातीर उष्णताय लारा खातीरचो ऑरेंज अलर्ट जारी केला. ख्यात क्रिकेटात आयसीसी दादल्याच्या टी ट्वेंटी संसारीकरण सर्तीत आज सांजवेळा न्यूयॉर्कातल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानार भारत आड अमेरिका हो खेळ जातलो. आता पुराय खबरो. भाजपाचे वडील फुडारी मोहन चरण मांझी हे ओडिशाचे नवे मुखेलमंत्री असतले. भुवनेश्वरातल्या जनता मैदानात आज सांजवेळा सोपुतविधी सुवाळो जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री ज्वाल ओराम, अश्विनी वैष्णव आणि भाजपा सत्तेर आशिल्ल्या जायत्या राज्यांचे मुखेलमंत्री या सोपुतविधी सुवाळ्याक हजर असतले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि भूपेंद्र यादव या दोन केंद्रीय निरीक्षकांच्या हजेरेत भाजपा विधीमंडळ पक्षान एकमतान 52 पिरायेच्या मोहन चरण मांझी हांका फुडारी म्हणून वेचून काढलो. मांझी ओडिशाच्या केओंझारातल्यान 4 फावटी आमदार म्हणून वेचून आयल्यात. 2000, 2004, 2019 आणि 2024 वर्षा ओडिशा विधानसभेत ते वेचून आयिल्ले. राज्यातल्या लोकांची अपेक्षा पुराय करपा खातीर आपले सरकार जायते यत्न करतले असे मांझी हांणी मुखेलमंत्री म्हणून वेचून आयल्या उपरांत उलयताना सांगले. भाजपाचे वडील फुडारी कनक वर्धन सिंग देव आणि प्रभाती परिदा असे दोन उपमुखेलमंत्री असतले असे भाजपान ठरयला. कनक वर्धन सिंग देव 6 खेपे आमदार आणि आदले मंत्री जावन असतात आणि पाटनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. जाल्यार प्रभाती परिदा ह्यो निमपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यो पहिलीच खेप आमदार म्हणून वेचून आयल्यात. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हणून एन चंद्रबाबू नायडू आज सकाळी 11:27 विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळ लागसरच्या केसरपल्ली आयटी पार्कात सोपूत घेतले. मुखेलमंत्री म्हणून नायडू हांचो हो चौथो कार्यकाळ असतलो. सोपूतविधी सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सयत हेर जायते मानेस्त हजर रावपाचे आसात. हाचे पयली नायडू हांणी राज्यपाल एस अब्दुल नजीर हांची भेट घेवन सरकार घडोवपाचो दावो सादर केल्लो. उपरांत राज्यपाल नजीर हांणी नायडू हांका सरकार घडोवपाक आपयल्लो. अरुणाचल प्रदेशातल्या भाजपा विधानसभा पक्षाच्या फुडाऱ्याच्या वेंचणुके खातीर भाजपा संसदीय मंडळान खासदार रविशंकर प्रसाद आनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग हांका केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमल्यात. नव्या मुखेलमंत्र्याच्या नावाचो एकमतान निर्णय घेवपा खातीर आज दनपारा इटानगरात पावून ते भाजपा आमदाराबर बसका घेवपाची शक्यता आसा. नवे मुखेलमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा सोपुतविधी सुवाळो आयतारा जावपाची शक्यता आसा. हालीच जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेत भाजपान 60 सुवाती मेळून व्हड जैत जोडला. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांका फुडल्या लष्करी मुखेली चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून नेमणूक झाल्या. ते या महिन्याचे 30 सावन पदभार सांभाळटले. सध्याचे लष्करी मुखेली जनरल मनोज पांडे हांचो कार्यकाळ 30 जूनाक पुराय जाता. 1 जुलै 1964 दिसा जल्मिल्ले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांची 15 डिसेंबर 1984 या दिसा भारतीय सैन्याच्या जम्मू काश्मीर रायफल्सात नेमणूक झाली. सुमार 40 वर्षांच्या लांब आणि विशिष्ट सेवेच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या पदांचे काम केला. लेफ्टनंट जनरल पदाचे त्यांनी 2022 ते 2024 मजगती महासंचालक पदाधिकारी आणि जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ मुखेल कार्यालय उत्तर कमांड ही महत्वाची पदां सांभाळ्यात. सैनिक शाळा रिवा, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि अमेरिकन आर्मी वॉर कॉलेजीत शिक्षण घेतले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासनात एमफील तसेच रणनीतिक अभ्यास आणि लष्करी विज्ञानात 2 मास्टर्स पदवी मिळल्यात. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि 3 GOC इंची प्रशंसा काढला मिळात. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दळाबरोबर चालू असलेल्या फारपेटात एका आतंकवाद्याक मरण आयला. पोलिसांनी दिल्ल्या माहितीप्रमाण कठुआ जिल्ह्यातल्या सेडा सोहाल गावात लिपून राहिले आतंकवादी आणि सुरक्षा दळांमध्ये मजगती हो फारपेट चालू असा. थळाव्या लोकांकडल्यान माहिती मिळाल्या उपरांत सुरक्षा दळांनी या वाठाराक घेराव घातल्या उपरांत हो फारपेट सुरू झालो अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. या वाठारात 2 आतंकवादी अजून लिपून राहिल्याचं अदमास असा असे सुरक्षा दळाच्या अधिकाऱ्यांनी मुखार सांगला. एक थळावो रहिवासी या फारपेटात जखमी झाला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 हिमाचल प्रदेश, जम्मू विभाग, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली सहित भारताच्या उत्तर पट्ट्याचे उष्णताय लहर ते खर उष्णताय लहरा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेच फुडले 3-4 दीस अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातल्या काय वाठारांनी खर उष्णताय लहाराचा प्रभाव आसपाची खूप शक्यता आहे असं अदमास हवामान खात्यानं उक्तायला. फुडल्या एका दिवसात नैऋत्य मान्सून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या काही वाठारांनी अनेक फुडे वचपाक परिस्थिती अनुकूल असता असे हवामान खात्यानं सांगला. ईशान्य भारत आणि अस्तंत बंगालात फुडल्या 7 दिवसांनी गडगड आणि विजेसहित हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. फुडले 5 दिवसात बिहार, झारखंड आणि ओडिशा हंगाय अशीच परिस्थिती आसपाचं अदमास हवामान खात्यानं उक्तायला. फुडल्या 5 दिवसात मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि दक्षिण भारतातल्या चडशा वाठारांनी गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासहित हलको ते मध्यम पाऊस पडटलो अशी माहिती भारतीय हवामान खात्यानं दिला. नामनेचे सरोदवादक राजीव तारनाथ काल संसाराक अंतरले. कर्नाटकातल्या म्हैसूरात तांकां मरण आयले. तांची पिराय 91 वर्षांची आशिल्ले. आज दनपारा 12 वरांमेरेन तांचे पार्थिव निमण्या दर्शनाखातीर म्हैसूर हांगा दवरतले. तारनाथ अली अकबर खान हांचे शिष्य. तारनाथ हांणी आपल्या वादनात वेगवेगळ्या देशांतल्या लोकांक मंत्रमुग्ध केले. इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट पुराय केल्या उपरांत तांणी वेगवेगळ्या शिक्षणीक संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले. संगीताची आवड आशिल्ल्यान तांणी ती तिगोवन दवरपा खातीर तांणी प्राध्यापकाची नोकरी सोडली. संस्कार, कांचना सीता आणि कडवो हाच्या सहित खुपशा कन्नड चित्रपटांखातीर तांणी संगीत दिले. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्सच्या जागतिक संगीत विभागात भारतीय संगीत कार्यावळीचे मुखेले म्हणून लेगीत तांणी काम केलां. 2019 तारानाथ हांगा पद्मश्री पुरस्कार भेटयल्लो. भारतीय शास्त्रीय संगीतातले तांचे अमूल्य योगदानाक लागून कर्नाटक राज्य सरकारचो केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार तांकां फावो जाला. राज्य संगीत विद्वान पुरस्कार, चौडिया पुरस्कार आणि कन्नड राज्योत्सव पुरस्कार लेगीत तांकां फावो जाल्ले. खेळात क्रिकेट. आयसीसी दादल्यांचे T20 संसारीकरण क्रिकेट सर्तीत आज सांजवेळा न्यूयॉर्कातल्या नसाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात भारत आड अमेरिका हो खेळ जातलो. दोन्ही पंगड फाटल्या 2 खेळात अपराजित असात. भारतीय पंगडान पाकिस्तान आणि आयर्लंड आड जैत जोडला जाल्यार अमेरिकेन कॅनडा आणि पाकिस्तानाक हारयला. दोन्ही पंगडाचे 2 खेळातल्यान 4 गुण असात. मात निवड धावड्यांचा दर चड बरो आशिल्ल्यान भारत गुण टक्क्यार अ गटात पहिले जाल्यार अमेरिका दुसरे सुवातेर आसा. ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन BWF सुपर 500 सर्तीत भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने बायलांच्या एकोड्या गटात सर्तीच्या पहिल्या फेरीत मलेशियाची वॉंग लिंग चिंग हिका हरायली. तिने 21-14, 23-21 अशा सरळ सटांनी जैत जोडले. हेर एकोड्या गटाच्या खेळात आकर्षी कश्यप आड युक्रेनची पोलिना बोहरोवा, सामिया इमाद फारुकी आड चिनी तायपेची पाई युपो हांच्या मजगती खेळ जातलो जाल्यार पहिल्या फेरीत केयुरा मोपाटी आणि मालविका बासोत या दोन्ही भारतीय खेळगड्यांमध्ये खेळ जातलो. दादल्यांच्या एकोड्या गटात भारताचा HS प्रणॉय ब्राझीलच्या इगोर कोयल्लो आड आपली मोहीम सुरू करतलो. दुसऱ्या मॅचीत समीर वर्मा पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचे रिकी तांगा हाच्या आड खेळटलो जाल्यार रवी चिनी तायपेचे लिन चुन यी हाच्या आड खेळटलो. मिथुन मंजुनाथ, किरण जिओगे, एस शंकर, मुथुस्वामी सुब्रमण्यम आणि रघुमरीस्वामी हे पहिल्या फेरीत दादल्यांच्या एकोड्या गटात खेळपी हेर भारतीय खेळगडे असात. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. भाजपाचे वडील फुडारी मोहन चरण मांझी ओडिशाचे नवे मुखेलमंत्री म्हणून आज सांजवेळा सोपूत घेतले. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हणून N चंद्रबाबू नायडू आज सकाळी 11:27 सोपूत घेतले. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांची फुडले लष्करी मुखेली चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नेमणूक झाल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिवसांखातीर हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तराखंड आणि दिल्ली खातीर उष्णताय लारा खातीरचो ऑरेंज अलर्ट जारी केला. ख्यात क्रिकेटात आयसीसी दादल्यांच्या T20 संसारीकरण सर्तीत आज सांजवेळा न्यूयॉर्कातल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात भारत आड अमेरिका हो खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.